Gordon O'Reilly Company, Short Parade. पहिली मग नंतर एकाला कधी आधी कधी चला घ्यायला आवडत नाही मला. मी डोक्यावर बसवत नाही बुल्ल्याची बाळा. एवढ्या शिवाय त्याचा जीप माझी कुसत नाही देव. घरात कुसत नाही देवच मी समजतो मला. हे मुद्दा आता लोकांना कळायला पाहिजे. माझे गाणे ऐकून नांगडा पण पळायला पाहिजे. माझ्या तरक्कीवर जमाना पण चळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता पैसे पण छापले पाहिजे. मला परिचय कोण नको मला आपले पाहिजे. चुकले पोर छापले पाहिजे. माणसं वाकड्यात फाटले सरळ कापले पाहिजे. माझ्या स्वागताला भाड्यांचे टाकले पाहिजे. लोक म्हणतात सांभाळाने गाणे लवकर टाकले पाहिजे. लोकांना धडक मधी जर माझे गाणे पाहिजे. माझे गाणे ऐकाय लोक पण शाणे पाहिजे. पाहिजे बुद्धी होश मधी. तुझं रक्त नाचकाय तू रक्त दोष मधी. जिजलाय कुजलाय तू स्वप्न दोष मधी. इथं सांभाळा डॉन वाचतो फक्त जोश मधी. शांती भंग करून आम्ही क्रांतीच्या खोज मधी. जिंदगी जगतो डॉन मोज मधी. मित्र परिवार सोडला तर कोण नाही क्लोज मधी. वरती ते गँग माझी पैसा ज्वेलरी आणि होश मधी. चार पाच नशे करून भाव तुमचा होश मधी. बुद्धी शुद्धी शुद्धी बुद्धी बुद्धीत युक्ती युक्ती शक्ती. बुद्धीच्या बाळावर दुनिया झुकती. माझा घमंडी स्वभाव ठेवतो स्वतःवर भक्ती. माझ्या रुबाबावर लोकांची गांड का दुखती. माझ्यापर्यंत पोहोचू नाही शकत त्यांची प्लॅनिंग चुकती. मी डिस्प्ले खेळत देता मोक्षण मुक्ती. प्रत्येक युद्धात विजय प्राप्ती. आम्ही निवडतो वीरगती. विरासत पदी दोस्ती ठेवली कधी मानले नाही धर्म जाती. त्रासेला जमा झाल्यात वर्ण नाशी. मी मैदान गाजवतो कर्ण पाठी. वादळाला धडाकती मारदाची छाती. मग सगळ्यांचे डोळे डॉनवर. स्वतःपेक्षा जास्त मला भरोसा गँगवर. माझ्यासाठी पोरी ठेवतात सोळा स्ट्रॉंगवर. डॉनचा पंखा भाजून खेळतोय घमासान गँगवर. शाब्दिक गुन्हेगार आई जाऊचो शब्द फुल बिल टिकालाकार. मला बघून होत्या सगळे कळी टिकालाकार. मला भेटायचं टाळ. माझ्या नावावरती हवा करती माझी चाळ. काढतो सायफरचा जाळ आणि तू डायफरचा बाळ. तुला वाचणं नाही जमत आणि मी गाजवतो टाळ. घरी दर रोजे सण दर रोजे बिर्याणी. तुझ्या ताटात ना डाळ नाही भातावर कालवण. पालगण बोले समटाला घालवण. मारतानी बापन बोललो होता माझं पोरग. माझी जागा चालवण. माझी भविष्याचे आज माझी हवा होती कालपण. अय म्हणून तर आत्ता सिनवर सत्ता. मी तर आई घेऊतो मार्केटला भिटवरे महाराज स्वस्ता. आज इथं उद्या तिथं भेटणार आहे. आमचा कन्फर्म नाही पत्ता. मी माझी होणं सारे ढागातली ट्रिप. तुला कसलं खाऊन टाकन कधी करू नको. मी ठेवतो ओरिजिनलचे स्वप्न नाही राणे मनशिप. लाखो ते कमाय आणि पण लक्ष्मीचे रिस्पेक्ट उडावतो डॉलर हटकून. माझी फुगिरी मी झळकवतो कॉलर झटकून. मी किती तरी लोकांच्या डोळ्यात झटकून. डिस्कारचं पोरं मला पैसे कमावतात आणि दुनिया वागतात माझ्या अंडाला लटकून. जे नावं ठेवतात मला गल्लो गल्ल्यात बसले बुल्ल्यात. इज्जत मला कशा बावन जिल्ह्यात. मोठमोठे महारथी शाने चालल्यात. माझे दिवस पण चांगले चालल्यात. माझी मैत्री कट्टर आम्ही कपट्याकोर. त्यांना बी वाटून खाल्लं फाटे पादरे. गँगस्टर आम्ही घरी बसावलेत. मी कितीतरी गरीबांच्या घर बसावलेत. गँग मधी मेंबर सगळे मी कामगार ठेवलेत. माझा ढुंगण धुवाय सुद्धा मी कामगार ठेवलेत. येणारे मुद्दे सगळे दमदार ठेवलेत. मॅटर झालं तरी सॉल्व्ह करा आमदार ठेवलेत. नाव चर्चा ते माझं नाव लेजंडच्या किमतीत. उरटे भांडते कधी धरले नाही चिंतीत. घे युट्यूब गँगस्टर नाचत मला बसून चार भिंतीत. पण राक्षसचे पुत्र माझी आई बी चिंतीत. हा माझी आई म्हणते क्षेत्रात तू नंबर वन. तुझा विषय गंभीर. मी आता गंभीर जरी विरोधात. मला शंभर जाणे डोक्यात रक्त आणि कमरात जाणे. मग काय तुझं खरं पण नाही. मग तुला बरं पण नाही. जे माझी लायकी काढतात त्यांना राहिला स्वतःच घर पण नाही. त्यांना माझ्या नाकाची सर पण नाही. मी कुणाच्या खाली नाही. कोण माझ्यावर पण नाही. आणि चालत नाही कोण मला. आणते भलते आम्ही आमचे स्वतःचे करते धरते. जा कोणच्या पण मंडळात जा. तुला भेटतील माझे कार्यकर्ते राज शबीर. सगळं भाई पटेल लॉन्जीच्या कंपनीत. मी ठळक बातम्यांवर झाडाकतो सणसणीत. प्रत्येक ट्रॅक देतो पब्लिकला दणदणीत. शत्रू आजपर्यंत टिकला नाही रणभूमीत. मी कुठल्या वयात काय करतोय करगणित. मी धंदा ते बिझी. तुम्ही अजून पण वर्गणित. तुमची लायसन पत्तर. आता पैशांनी भरल्या जागा नाही फाटकं दप्तर. आता बँकेत बॅलन्स माग पोरी सत्तर. वाटतं बत्तर आणि शत्रू पण आता मला पाहिजे कत्तर. का कारण तेवढी खात मला. अख्ख ब्रह्मांड हाबरता आज मला. हात धरा माझा आणि वर चला चला. येडे वाजता शाण्यांनी धारा केले गँगस्टरची. पहिली मग नंतर एक